93.5 वर रेड एफएम वर 8:29 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आज मॉर्निंग नंबर वन मध्ये कालच्यालाच आपण वेतन वाढीबद्दल बोलत होतो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारच्याला मंजुरी दिलेली आहे आणि वेतन आयोगाच्या बहुतांश ज्या शिफारसी होत्या त्या जशाच्या तशा मान्य करण्यात आलेल्या आहेत. अर्थमंत्री श्री अरुण जेटली साहेबांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे आणि जे बदल पाहायला मिळणार आहेत ते काही असे असणार आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे 18,000 रुपये इतकं असेल. क्लास वन अधिकाऱ्यांचं वेतन 56,100 रुपये इतकं डिसाईड करण्यात आलेलं आहे. सशस्त्र दलांसाठी ग्रॅज्युएटीची मर्यादा 10 लाखावरून 20 लाख DSH ही वाढ करण्यात आलेली आहे. मर्यादा वाढ घराच्या बांधकामासाठी जो ॲडव्हान्स आधी दिला जायचा तो 7.5 लाख होता आणि आता तो 7.5 लाखावरून 25 लाखांवर गेलेला आहे. गट विम्याचा प्रीमियम वाढवण्याची शिफारस मात्र केंद्र सरकारनं फेटाळलेली आहे. अजूनही बरेचसे आस्पेक्ट्स आहेत या सगळ्या सातव्या वेतन आयोगाच्या लागू होण्यामध्ये. 1 जानेवारी 2016 पासून नवीन वेतन हे लागू होणार आहे आणि डिफरन्स काय छान मिळेल ना. पहिले डिफरन्सचा विचार मनात येतो. असो बोलूयात या विषयाबद्दल अजून थोडाच वेळात, जरा इन डिटेल बोलूयात. सध्या एक ट्रॅक प्ले करतोय, सलाम आया फ्रॉम वीर. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.